आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी परतले. 26/11 मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेची मंजुरी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला राज्यातल्या नव्या गुन्हेगारी कायदा अंमलबजावणीचा आढावा. 44वं मराठवाडा साहित्य संमेलन आज आणि उद्या वाळूज इथं होणार आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप. महाराष्ट्राला सर्वाधिक पदकं. आता सविस्तर बातम्या. भारत आणि अमेरिका यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल वॉशिंग्टन इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली. दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी यापुढेही सुरूच राहील असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातल्या 10 वर्षांच्या नव्या कराराची घोषणा यावेळी करण्यात आली. मुक्त, शांततापूर्ण आणि समृद्ध हिंद प्रशांत सागर क्षेत्रासाठी दोन्ही देशांमधले घनिष्ठ संबंध महत्वाचे आहेत याचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाची असलेली भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक मार्गिका उभारण्यासाठी एकत्र काम करण्याला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असून अमेरिका भारताचा आघाडीचा तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठादार देश असेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलं. दहशतवादाविरोधातील लढ्यात भारत आणि अमेरिका खंबीरपणे एकमेकांसोबत उभे आहेत असं सांगून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक असल्यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं मोदी म्हणाले. दरम्यान 26/11 मुंबई हल्ला प्रकरणातला मुख्य आरोपी तहव्वूर राणा याला कायदेशीर कारवाईसाठी भारताच्या ताब्यात देण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो की त्यांनी अमेरिका प्रशासनाला याकरता तयार केलं. कारण आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून ऑनलाईन साक्ष त्याची मिळवली, त्यामुळे पाकिस्तानचा हात याच्यामध्ये आपण दाखवू शकलो. तो भारताचा अपराधी आहे आणि त्यामुळे भारताच्या लीगल आणि ज्युडिशियल सिस्टीमला अपराधी म्हणून तो उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याला सजा देता आली पाहिजे. अशा प्रकारची आपली मागणी होती. माननीय प्रधानमंत्री मोदींनी ती रेटली आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे, मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस 26/11 आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे.
दरम्यान अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या राज्यातल्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. नव्या कायद्यांच्या आणि पोलीस, तुरुंग, न्यायालय, खटला तसंच न्यायवैद्यकशास्त्र यांच्याशी संबंधित नव्या तरतुदींच्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि अन्य वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. देशातील नागरिकांना जलद आणि पारदर्शक न्यायव्यवस्था प्रदान करण्यास सरकार वचनबद्ध आहे असं अमित शहा यावेळी म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंदणी होणं आवश्यक असून एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये असे निर्देश त्यांनी दिले. राज्य पोलीस दलाच्या 90% कर्मचाऱ्यांना नव्या कायद्याचं प्रशिक्षण देण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. 7 वर्षांपेक्षा जास्त जुन्या खटल्यांच्या तपासासाठी राज्य सरकारनं 27 न्यायवैद्यकशास्त्र व्हॅन्स तैनात केल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
नए कानून के हिसाब से हर कोर्ट का डिजिग्नेटेड डेडिकेटेड नोटिफाइड क्यूबिकल ये कोर्ट में खड़ा करना है, ये फॉरेंसिक लैब में खड़ा करना है. इसके लिए हम लोगों ने काम शुरू कर दिया है. अगले 6 महीने में हम उसको भी शुरू करेंगे, जिसके कारण अपराधी को जो बार बार कोर्ट ले जाना पड़ता है वो बंद हो जाएगा और हम सीधा जेल से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से केस को चला पाएंगे. मैं ऐसा कह सकता हूं कि कुल मिलाकर एक बहुत अच्छी समीक्षा हुई है. हमारे लिए भी एक प्रकार से लर्निंग एक्सपीरियंस रहा है. कुछ कमियां जो थी वो भी हम लोगों ने आइडेंटिफाई की है, जिसको हम पूरा करेंगे और आने वाले 6 महीनों में पूरे तरीके से इसको रोल आउट करके एक बहुत ही गतिमान, एक बहुत ही प्रगतिशील इस प्रकार की यह कानून व्यवस्था को हम खड़ा करेंगे.
सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, दैनंदिन वापरात इंधनाची बचत याद्वारे भविष्यात ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचं उद्दिष्ट गाठता येईल असा विश्वास महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. पर्यावरण संरक्षण जनजागृतीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या संरक्षण क्षमता महोत्सवाचं उद्घाटन काल तटकरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनानं एकत्रितपणे हा महोत्सव आयोजित केला आहे. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवाअंतर्गत तेल विपणन कंपन्या पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी राज्यभरात मोहीम राबवणार आहेत. यामध्ये इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबवण्यात येणार आहेत, तसंच विविध स्पर्धा आणि उपक्रमांच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश दिला जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 44वं मराठवाडा साहित्य संमेलन आज आणि उद्या वाळूज इथं होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ लेखक डॉ भीमराव वाघचौरे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आज संमेलनात सामाजिक अस्वस्थतेमागील खदखद जातीची की मातीची यावर विशेष परिसंवाद होणार असून डॉ साहेब खंदारे, डॉ मुस्तजीब खान, डॉ राजेंद्र गोणारकर, डॉ दुष्यंत कटारे इत्यादी यात सहभागी होणार आहेत. याशिवाय या संमेलनात विविध सामाजिक विषयांवरचे परिसंवाद, काव्यवाचन, कथाकथन आणि लेखकांची मुलाखत इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. स्वच्छता ही केवळ एका व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून ती लोकचळवळ आहे. लोकांनी ठरवलं तर मुळामुठा नदी नक्की स्वच्छ राहू शकते असा विश्वास पुणे महापालिकेच्या उपायुक्त आशा राऊत यांनी व्यक्त केला. माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या संकल्पनेअंतर्गत पुण्यात काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या.
स्वच्छता मोहीम ही फक्त केवळ एका संस्थेची जबाबदारी नसून ती सर्वांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा महत्वाचा असतो. त्यामुळे लोकांची चळवळ म्हणून ही मोहीम खूप महत्वाची आहे. दरवर्षी हा प्रोग्राम खूप छान पद्धतीनं राबवला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांचा सहभाग याच्यामध्ये होतो. जर नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये सक्रिय जर असेल तर त्या ठिकाणी अस्वच्छता होणार नाही याच्यासाठीची दक्षता घेतली जाते. आणि ज्या वेळेला आपण स्वतः दुसऱ्याने केलेला कचरा उचलतो त्यावेळेला त्या स्वच्छता मोहीम ही किती गरजेची आहे त्याचं महत्व लक्षात येतं. आणि ही भावना जागृत होते की रस्त्यावरती कुठेही कचरा टाकायला नको, कचरा जो आहे तो कचरा कुंडीतच टाकावा याची जाणीव जागृती करण्यासाठीचा हा एक महत्वाचा उपक्रम आहे.
केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. चित्रपटांना आणि मनोरंजन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राज्यात चित्रपट क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितलं. त्यासाठी विविध योजना तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी चित्रपट आणि शासनाचं सहकार्य या विषयावरील संवादात त्या बोलत होत्या. राज्य शासनानं सुमारे 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेल्या 3 जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. विक्रम तुलावी, नीलाबाई उईके आणि वसंती हिडामी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची काल एका विशेष सांस्कृतिक समारंभानं सांगता झाली. उत्तराखंडमधल्या हल्द्वानी इथं झालेल्या या समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनातून देशाची क्रीडा संस्कृती सुदृढ होत आहे असं शहा यावेळी म्हणाले. 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी भारत वचनबद्ध असून यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे असं शहा यावेळी म्हणाले. 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालयमध्ये होतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या स्पर्धेत लष्कराच्या संघानं सर्वाधिक 68 सुवर्ण पदकं जिंकून पदकतालिकेत प्रथम क्रमांकाचं स्थान मिळवलं. महाराष्ट्रानं 54 सुवर्ण पदकांसह एकंदर 201 पदकं जिंकत पदकतालिकेत दुसरं स्थान मिळवलं. महाराष्ट्राची एकंदर पदकसंख्या सर्वात जास्त आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी परतले. 26/11 मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेची मंजुरी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला राज्यातल्या नव्या गुन्हेगारी कायदा अंमलबजावणीचा आढावा. 44वं मराठवाडा साहित्य संमेलन आज आणि उद्या वाळूज इथं होणार आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप. महाराष्ट्राला सर्वाधिक पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.